सर्व सामान्यांचे जीवन सूर्याप्रमाणे उजळवून टाकणारे संत ज्ञानेश्वर, गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आधुनिक काळातील शास्त्रज्ञ संशोधक यांच्या महान कार्याला शंकर रामाणींनी ह्या कवितेत सलाम तर केला नसेल? ते म्हणतात, दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले।
दिठींच्या दिशा खोलते जाळताना, दिठींच्या दिशा खोलते जाळताना, कुणी जागले रे कुणी जागले, कुणी जागले रे कुणी जागले, दिवे लागले रे दिवे लागले रे, दिवे लागले रे दिवे लागले। उंजळी दाटली पुष्पवृष्टी असे झाड पैलाड पानावले, रित्या उंजळी दाटली पुष्पवृष्टी असे झाड पैलाड पानावले, तिथे मोकळा मी मला होंगी जाना, तिथे मोकळा मी मला होंगी जाना, पुरी गंध कल्लोळ उषा सुप्त ओठात